వందే త్వాం మకరంద నాథయతినం రక్షస్వ దీనాంకితం. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर
अभयम सत्व संशुद्धि ही ज्ञान योग व्यवस्थिति ही दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम. या 16 अध्यायातल्या पहिल्या श्लोकाच्या निरूपणामध्ये तप आणि अर्जव ही दोन पद आपली आता फक्त निरूपणाकरता राहिलेली आहेत. नुकताच श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांचं संयुक्त वर्धापन दिन उत्सव आपण बालगंधर्व रंगमंदिरात साजरा केला. श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि इथं जी प्रवचनं चालतात ती प्रवचनं ही कालांतराने मर्ज झाली, एकत्र आली. स्वामीजींनी 1958 साली, किती 27 जून 1958 साली आपल्या घरी स्वांत सुखाय म्हणून आपल्या पत्नीला ज्ञानेश्वरी सांगायची म्हणून हा उपक्रम सुरू केला. त्यांची जी गीता, गीता रहस्य, गीतेवरचं आचार्य भाष्य, उपनिषद, दासबोध, गाथा या ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन झालेलं होतं. एक वेळ अशी आली की त्यांना असं वाटलं की आपण निरूपण करायला पाहिजे आणि आपण ज्ञानेश्वरीवर निरूपण करायला पाहिजे. स्वामीजी असं म्हणतात, तोपर्यंत त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला नव्हता, पण ज्ञानेश्वरी सांगण्याची अंतप्रेरणा त्यांना झाली. कोणाला सांगणार? आपल्यापैकी कोणालाही जर इच्छा झाली की आपण ज्ञानेश्वरी सांगायची तर ऐकणार कोण? हा मुख्य मुद्दा आहेच. सांगायला पुष्कळ आपण आहोत. त्यांनी असं ठरवलं की हा स्वाध्याय म्हणून करायचा आहे. हा स्वाध्याय आपण आपल्या पत्नी समवेत करू म्हणून दुकान बंद केल्यानंतर, घरी आल्यावर, जेवण होऊन मुलं झोपल्यानंतर, मुलं लहान होती, एका बाजूला तेव्हाचे बाळासाहेब पलंगावर, मध्ये 2-3 उषा, त्याच्यावर ज्ञानेश्वरी आणि पलीकडे त्यांची धर्मपत्नी मातोश्री सरलाताई, अशी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात झाली. ते ज्ञानेश्वरी सांगत होते. त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि रोज ज्ञानेश्वरी सांगायला त्यांनी सुरुवात केली. हा उपक्रम त्यांच्या घरी चालतो हे समजल्यानंतर तिथंच खाली त्यांचे मेहुणे गुमास्ते आणि बहीण सुशीलाताई येत असत, तर ते ज्ञानेश्वरी ऐकायला यायला लागले. म्हणून सरलाताई पहिल्या श्रोत्या, त्यांची बहीण आणि मेहुणे हे त्याच्यानंतरचे श्रोते. आणि मग क्रमाने हळूहळू वेगवेगळे, ज्यांना ज्यांना समजेल असे श्रोते यायला लागले. या श्रोत्यांचं पुढं एक ज्ञानेश्वरी मंडळ झालं. कालांतराने ते 10 वर्षांनी जवळपास निरूपण करायला सुरुवात केल्यानंतर स्वामी स्वरूपानंदांकडे गेले. 1970 साली या उपक्रमाचा तपपूर्ती समारंभ त्यांनी साजरा केला. हा समारंभ 1 महिनाभर चाललेला होता. 1 महिनाभर विविध वक्ते त्यांच्या घरी येऊन निरूपण करून गेले. सर्वात शेवटी बाळासाहेब अर्थातच थोडस बोलत असत. या उपक्रमाला स्वरूपानंदांचे आशीर्वाद लाभले. हा एक मोठा कार्यक्रम झाल्यानंतर स्वाभाविकच त्याच्या पुढच्या वर्षी देखील वर्धापन दिन उत्सव करावा असं श्रोत्यांना वाटलं. पहिली 12 वर्ष तर कसलाच उत्सव आणि समारंभ त्यांनी केला नाही. हा तपपूर्ती समारंभ झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी 13वा वर्धापन दिन उत्सव झाला तेव्हा या 13व्या वर्धापन दिन उत्सवाला त्या एकत्रीकरणाला नाव काय द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा श्री ज्ञानेश्वरी मंडळ साधक मेळावा या नावाने सर्वजण एकत्र जमले आणि हा वर्धापन दिन उत्सव साजरा केला आणि त्याच्यापुढे 1-2 वर्ष अशाच नावाने हा वर्धापन दिन उत्सव झाला. श्री ज्ञानेश्वरी मंडळ साधक मेळावा आणि लगेचच श्री ज्ञानेश्वरी मंडळाचं श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असं नाव झालं आणि साधक मेळावा याच्याऐवजी वर्धापन दिन उत्सव असं नाव झालं. मी थोडासा इतिहास तुम्हाला सांगतोय. आपला वर्धापन दिन उत्सव झाला तेव्हा मला या पद्धतीने काही बोलता आलं नाही कार्यक्रमाच्या एका प्रेशरमुळं. स्वामीजींचा हा ज्ञानेश्वरीचा वाघ यज्ञ त्यांच्या घरामध्ये 1980 सालापर्यंत चालला. 1980 साली ही प्रवचनं सत्यसाई निलयमध्ये नातूबागेत व्हायला लागली आणि तेव्हापासून तर स्वामीजींच्या या कार्याने एक व्यापक रूप धारण केलं. 1977 सालपासून मी स्वामीजींची प्रवचनं ऐकतो आहे. 1996 पर्यंत मी त्यांची प्रवचनं ऐकली. दरम्यानच्या काळात 1978 साली त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मंडळींनी एक केंद्र काढायचं ठरवलं. थोड्या 5-6 तरुण मुलांमध्ये केंद्र सुरू झालं. त्या केंद्रामध्ये स्वामीजींकडे त्याच दरम्यान मोठ्या वेगाने तरुण वर्ग आकृष्ट झाला तर तो वर्ग देखील समाविष्ट होऊ लागला. या उपक्रमाला स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असं नाव दिलं गेलं. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हा ट्रस्ट झाला. या ट्रस्टनी माया अपार्टमेंटचं ध्यान मंदिर, अध्यात्म मंगलधामचं ध्यान मंदिर अशा प्रकारच्या ध्यान मंदिरांची उभारणी केली आणि श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ जिथं प्रवचनं चालतात ज्ञानेश्वरीची स्वामीजींची ते अखेरपर्यंत चालू राहिलं. पण माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या कार्याअंतर्गत हे कार्य होत गेलं. या घटनेला ५८ वर्ष श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ या घटनेला तसंच माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या घटनेला 38 वर्ष झाली. दरम्यान मला मी देखील एक ज्ञानेश्वरी प्रवचना करता म्हणून 84 साली गीतेवर प्रवचनं करावीत, अभ्यास म्हणून प्रवचनं करावीत असं ठरवलं आणि 27 जानेवारी 1984 मी आणि माझा मित्र विलास निपुणगे आणि आमच्या सोसायटीतली काही मंडळी असे आम्ही प्रथम माझ्या राहत्या घरी शुक्रवार पेठेमध्ये गीतेचा अभ्यास करण्यासाठी म्हणून बसलो. त्या गीतेतून 2 वर्षांनी मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली त्या मंडळाचं नाव श्री ज्ञानेश्वरी उपासना केंद्र असं तेव्हा आम्ही ठरवलेलं होतं. हे केंद्र आमची जागा पुरेना म्हणून शेजारी राहणाऱ्या बजाजांच्या घरात लोक बसायला लागले, गॅलरीमध्ये लोक बसायला लागले, शेवटी जिन्यात लोक बसायला लागले. आणि हे कार्य देखील घरातून बाहेर जसं स्वामीजींचं सत्यसाई निलयमध्ये केलं तसं हे राहळकर सर इथं आलेले आहेत, राहळकरांच्या राम मंदिरामध्ये हे केंद्र आपण शिफ्ट केलं. मला असं वाटतं की 1998 साली आपण राहळकर राम मंदिरामध्ये श्री ज्ञानेश्वरी उपासना केंद्र हलवलं. या ज्ञानेश्वरी उपासना केंद्राचा देखील वर्धापन दिन उत्सव असा साजरा केला गेला. हा 12वा वर्धापन दिन उत्सव साजरा केला 1996 साली आणि तो माधवनाथ बोध प्रसारक मंडळ अथवा स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ याच्यापेक्षा वेगळी आणि एक स्वतंत्र खाजगी म्हणू अभ्यासाकरता असणारी अशी ती ऍक्टिव्हिटी असल्यामुळं बाजीराव रोडवर स्वस्ती श्री सभागृहामध्ये त्याच्या वर्धापन दिन उत्सवाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. ते जेव्हा स्वामीजींना या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण समजलं त्यानिमित्ताने मी एक ग्रंथ लिहिला अमृत लहरी आणि त्याचं सकाळी स्वामीजींच्या हस्ते प्रकाशन झालं अध्यात्म मंगलधाममध्ये. स्वामीजी मला म्हणाले की हा कार्यक्रम जर माया अपार्टमेंटमध्ये झाला असता तर मला पाहता आला असता. तर मी म्हटलं की अहो अशा प्रकारची केंद्र आपल्याकडे 3-4 जण घेतात असं असल्यामुळं आपल्या मुख्य केंद्राशी याचा तसा संबंध नसल्यामुळं हा मी बाहेर घेतला. तेव्हा ते मला असं म्हणाले की तू करत असलेलं कार्य आणि आपल्या केंद्राचं कार्य एकच. हे लक्षात घेऊन काही काळ श्री ज्ञानेश्वरी उपासना केंद्र म्हणून देखील वेगळे वर्धापन दिन 1-2-3 त्याच्यानंतर केले असतील पण ते कार्य देखील या कार्यामध्येच एक प्रकारे मर्ज झालं. आणि आता इथं जी निरूपणं होतात रविवारी अथवा बुधवारी हे श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ, स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ, श्री ज्ञानेश्वरी उपासना केंद्र ही सगळी नावं एक प्रकारे पुसली जाऊन माधवनाथ बोधप्रसारक मंडळ याच्या अखत्यारीमध्ये ही कामं सुरू झाली. तरी देखील जेव्हा हे गणेशपुरम आपण ध्यान मंदिर केलं तेव्हा असं घडलं की 1995 साली स्वामीजींनी देह ठेवला त्याच्या थोडा आधी श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन करायचं असं स्वामीजींबरोबर ठरलं आमचं सर्वांचं आणि त्याची धनकवडीला एक ध्यान मंदिर करायचं असं ठरलं. ते ध्यान मंदिर कार्यान्वित आहे, तिथं प्रवचनं होतात असं असल्यामुळे त्याचा एक ट्रस्ट निर्माण केला. आणि जेव्हा हे ध्यान मंदिर झालं तेव्हा ते जे ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ होतं त्याचं एक प्रकारे जे सायलेंट आणि खूपच सबड्यूड असं काम होतं ते त्याला महत्व देऊन अजून एक ट्रस्ट जो मुळातच स्थापन झालेला होता त्या ट्रस्टच्या माध्यमातूनच या ध्यानमंदिराची उभारणी केली असं असल्यामुळं हे श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या अशी अजून एक संस्था सुरू झाली. सांप्रत स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ हा उत्सवापुरता राहिला तरी ते अस्तित्वात आहे असं भावनेनी आपण समजतो कारण ते कार्य अव्याहत चालू आहे. श्री ज्ञानेश्वरी उपासना केंद्र हे कधीच वेगळं नव्हतं असं स्वामीजी म्हणाले, तसं त्याचा आपण नामोल्लेख देखील करत नाही. आणि माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ हे ही दोन कार्य शिल्लक राहील. मी अशा करता इतिहास सांगतो की कधी कधी या गोष्टी देखील माहीत असणं गरजेचं असतं. या कार्याचा विकास झाला तरी कसा, हे कार्य एवढ्या महत्तेला पोचलं हे केवळ स्वामीजींच्या दूरदृष्टीमुळे पोचलं एक प्रकारे. राईट फ्रॉम स्क्रॅच असं म्हणतात तसं स्वामीजींनी या कामाला सुरुवात केली. काहीही नव्हतं तिथून, म्हणजे शून्यातून हे काम एवढ्या उंचीपर्यंत आलं. स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा स्वामीजींचं सर्व कार्य जसंच्या तसं माझ्याकडे आलं. एक प्रकारे मला हे कार्य, मी या कार्यामध्ये सुरुवातीपासून 76 सालापासून माझ्या तरुणपणापासून स्वामीजींबरोबर असल्यामुळं आणि स्वामीजींच्या कार्याचा हा विकास आणि मी याचा फार जवळचा संबंध आल्यामुळं एका स्वाभाविक न्यायाने हे कार्य स्वामीजींनी माझ्याकडे सोपवलं. सगळंच्या सगळं स्वामीजींनी कामाला जिथून सुरुवात केली ते शून्य होतं, तर माझ्याकडे काम जिथं आलं तो फार मोठा बेस होता. फार मोठ्या पायाचं असलेलं असं कार्य मला मिळालं आणि त्या कार्याचा विकास करता करता आता आपण आपले उत्सव कशा पद्धतीने करतो आहोत हे परवाच्या उत्सवावरून आपल्या लक्षात येईल. मला असं वाटतं की आता हे काम स्वामीजींच्या इच्छेनी आणि घालून दिलेल्या घडीनी आपलं आपण चाललेलं आहे. त्यासाठी मलाही विशेष काही करावं लागत नाही आणि या कार्य संस्कृतीमध्ये समाविष्ट झालेले आपण जे सर्वजण आहोत ते देखील आपापच त्याच्यात तयार होऊन त्या पद्धतीने आपण हे काम करतो आहोत. आज ज्ञानेश्वरी उपासना केंद्र असा उल्लेख झाल्यामुळं मला स्वाभाविकच विलासची फार आठवण येते. आज तो इथं नाहीये, त्याचं हर्नियाचं ऑपरेशन नुकतंच झालं. पण एवढंच नाही तर या प्रवचनाला या वर्षापासून तो येऊ शकणार नाही. त्याच्या घरगुती आणि प्रकृतीच्या अडचणीमुळे इथून पुढे तो या केंद्रात या प्रवचनाला येऊ शकणार नाही. मला विलास असं म्हणाला की तुम्ही आणि मी, तेव्हा आम्ही अरे तू आणि मी आपण दोघं आहोत तेव्हा केंद्र आपण मी यायची जबाबदारी आणि तू आहेसच, आपण हे काम आपण बसायला सुरुवात करू. कोणीही नसेल तरी मी आहे या बळावर हे काम उभं राहिलं. आणि अर्थात त्याच्यामध्ये अनेक जण सहभागी झाले तरी देखील सर्वात प्रथमपासून मला माझ्या बरोबर असणारा विलास हा या निमित्ताने आज तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की विशेष करून आठवतो. इथून पुढे जमणं न जमणं हा काळाचा प्रभाव आहे, पण एकूणच तसंही पाहायचं झालं तर त्याचं योगदान हे फार मोठं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वाध्यायाचं वर्णन केल्यानंतर ते तपाचं वर्णन करतात, दैवी गुणसंपदेचं लक्षणं आपली चाललेली आहेत. या तपाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी इथं फार सुंदर ओव्या लिहिलेले आहेत. ते असं म्हणतात, नाना धूपाचा अग्निप्रवेशू आपल्याला सुगंध देण्यासाठी म्हणून धूपानी अग्निप्रवेश करावा. हा हे धूपाचं तप आहे. कनकी तुकाचा नाशू, सोनं शुद्ध करण्यासाठी म्हणून शुद्धत्व करण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये जे इतर हीण मिसळलेलं असतं त्याचा नाश करायला लागतो. पितृपक्षु पोषिता राहसू चंद्राचा जैसा. तसं कृष्ण पक्ष जसा जसा वाढत जातो, पितृपक्ष जसा जसा वाढत जातो, तसं चंद्राला आपल्या स्वतःला संपवायला लागतं. तो जेव्हा आपल्या स्वतःला संपूर्णपणाने संपवतो आणि नाही होतो तेव्हा तो स्वरूपाने असतोच. चंद्र नाही असं होत नाही, पण तो आपल्या स्वरूपामध्ये असतो, दृष्टीला पडत नाही. धूपाने अग्निप्रवेश केला त्या ठिकाणी त्याच्या धूपपणाचा अग्नीमुळे नाशच होतो, पण जो सुगंध पसरतो तो धूपाचं तप असतं. तसं संयमाग्नी हे देखील एक तपच आहे. आपल्या डोळ्यांना आपण नेहमी संयमाच्या चौकटीत ठेवणं, कानांना संयमाच्या चौकटीत ठेवणं, सर्व इंद्रियांना संयमाच्या चौकटीत ठेवणं हा अग्निप्रवेशच आहे. इंद्रियांची विषयाकडे असणारी ओढ जर लक्षात घेतली तर कनकी तुकाचा नाशू किंवा सुवर्ण शुद्ध हा एकच धातू असा आहे की त्याच्या शुद्धतेकरता म्हणून नेहमीच त्याची परीक्षा होते. हात बदलला की तो अग्नीमध्ये गेलाच समजा, एका हातातून दुसऱ्या हातात गेला की त्याच्यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवत नाही, त्याला अग्निप्रवेशाला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं. या अग्निपरीक्षेमध्ये 100 नंबरी सोनं उजळून निघतं आणि त्याच्या आत जे काही घातलेलं असेल दागिना घडवण्यासाठी त्याला जळावं लागतं, त्याला नाहीसं व्हायला लागतं. तैसा स्वरूपाच्या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा त्याची तप. ज्ञानेश्वर महाराज तपाबद्दल बोलत असताना स्वरूप ज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून, स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी म्हणून प्राण इंद्रिय आणि शरीर यांची कडसणी करावी लागते, यांची आटणी करावी लागते. जसं सोनं आटवतात शुद्ध करतात, तसं प्राणांची आटणी, याचा अर्थ प्राण प्राणगती हळूहळू कमी होते. ध्यानकाली उत्तम ध्यानाच्या स्थितीमध्ये एका मिनिटामध्ये साधारण 3 श्वास पुष्कळ झाले. एरवी एका मिनिटामध्ये जे 15-16 श्वास पडतात त्याच्याऐवजी जेव्हा मन शांत होतं तेव्हा प्राण देखील शांत होतात, प्राणांची आटणी होते. इंद्रियांची आटणी करावी लागते, वेगवेगळ्या प्रसंगात करावी लागते. कोणत्या प्रसंगात करावी लागते? प्राण इंद्रिय आणि शरीर यांची आटणी. मनाची आटणी करावी लागते ध्यानामध्ये, चित्ताची आटणी करावी लागते ध्यानामध्ये. याला ज्ञानेश्वर महाराज तप असं म्हणतात. आत्मशुद्धी किंवा आत्मविकास डोळ्यासमोर ठेवून प्राण इंद्रिय आणि शरीरांनी साधना करणं, साधनेमध्ये रमून राहणं, स्वधर्म कर्म करणं, गुरुसेवा करणं, गुरुकार्य करणं, आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म उत्तम रीतीने पार पाडणं, हे सगळं तपामध्ये येतं. भगवद्गीतेमध्ये आता हा 16वा अध्याय, 17व्या अध्यायात तो विषय येईल. शारीर तप, वाङ्मय तप, मानस तप अशी तपाची लक्षणं सांगितलेली आहेत. शरीराची आटणी करणं किंवा इंद्रियांची आटणी करणं, एका उत्तम कामामध्ये आटणी करणं, स्वरूपाची या प्रसरा लागी म्हणून अटणी करणं हे तपाचं स्वरूप सांगितलंय. ध्यानाच्या भाषेमध्ये अष्टांग साधनेमध्ये पहिली असणारी दोन यम आणि नियम ही ती अटणी करण्यासाठी म्हणूनच सांगितलेली आहेत. शरीर तपाचं वर्णन करताना भगवंतांनी स्वतः देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, देव म्हणजे ईश्वर, ईश्वर प्रणिधान, ईश्वराची पूजा करणं, ईश्वराचं अनुसंधान ठेवणं, तसं द्विज म्हणजे ज्याच्यापाशी ज्ञान आहे, ज्ञानामुळे ज्याचा पुन्हा जन्म झालेला आहे, एकदा जन्म झाल्यानंतर ज्ञानामुळे परत जन्म होतो, तसंच गुरु जो कोणी ज्ञानबोधी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी तो गुरु. आणि प्राज्ञ म्हणजे ज्यांची प्रज्ञा ही ज्ञानामध्ये रमलेली आहे तो प्राज्ञ. आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान मूळ ज्या ज्ञानामुळे मिळतं, ज्या मूळ सत्तेमुळे मिळतं, त्या सत्तेची जाणीव झाली त्याला प्रज्ञान असं म्हटलं जातं. डोळ्याला पाहण्याचं ज्ञान आहे, कानाला ऐकण्याचं ज्ञान आहे, हाताला स्पर्शाचं ज्ञान आहे, हे ज्ञान मूळ कुठल्या तरी एका ज्ञानस्वरूपावर अधिष्ठित आहे, कोणीतरी आत आहे म्हणून डोळे पाहतात. चालते शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरी विण, या सर्वांच्या मागे एक प्रेरणा आहे. ही प्रेरणा लक्षात आली की त्या प्रेरणेला ब्रह्म असं म्हटलं जातं. त्या तऱ्हेने प्रज्ञान हे ब्रह्म आहे असं महावाक्य आलेलं आहे. हे प्रज्ञान जो ओळखतो तो प्रज्ञावान समजला जातो. प्रज्ञा आणि बुद्धी साधारण समानार्थी शब्द आहेत. भगवंतांनी स्थिर बुद्धीही स्थितधीही असा शब्द वापरलेलाच आहे आणि स्थितप्रज्ञ असाही शब्द भगवद्गीतेमध्ये आलेलाच आहे. हा प्रज्ञ प्राज्ञ हा विशेष शब्द आहे. हा जो प्राज्ञ आहे तो प्राज्ञ आत्म्यासंबंधी ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला उपनिषद ज्याची कीर्ती गातात, त्या परमात्म्यासंबंधी ज्याला विशेष ज्ञान झालेलं आहे, ते ज्ञान ज्याच्यापाशी आहे त्याला प्राज्ञ असं म्हणतात. शरीर तपाची व्याख्या करताना भगवंतांनी देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, देवाची पूजा आणि द्विज गुरु आणि प्राज्ञ यांची आदरपूर्वक सेवा आणि पूजा. देव हा दृश्य नाही, त्याची पूजा शक्य आहे. तुमच्या घरामध्ये असा एवढा छोटा देव तुम्ही ठेवू शकता, त्याची पूजा करू शकता. पण द्विज गुरु आणि प्राज्ञ हे तसे सदेह असणारी मंडळी आहेत. त्यांच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित झालेली आहे म्हणून त्यांची आदरपूर्वक सेवा करणं हे शारीर तप आहे. आणि सेवा जर करायची असेल तर कडसणी ही करावीच लागते. सेवा ही फक्त नियोजनाने होत नसते. एका बाजूला नियोजन आहे आणि नियोजन पर हुकुम काम करणं आहे, या दोन्ही मिळून सेवा शक्य होते. म्हणून नियोजन ही करणं, त्याच्यामध्ये अनुशासन देखील राखणं आणि प्रत्यक्षतः अंग मेहनत देखील करणं, या दोन्ही गोष्टींनी सेवा सिद्ध होत असते. आणि सेवा ही फार कठीण गोष्ट आहे. स्वामीजींकडून मी ऐकले की एकदा एका सेवेकऱ्याला स्वरूपानंदांनी वारं घालायला सांगितलं. थोडा तो बाजूचा पंखा घे आणि थोडं वारं घाल म्हणाले. तर तो स्वरूपानंद बसलेले होते तिथं. त्यांची प्रकृती इतकी अशक्त होती की त्यांना तो असा थेट आलेला वारा देखील जरा जास्तच वाटायला लागला. म्हणून ते असं म्हणाले की तू बाकावर आहेस तिथंच बस आणि तू स्वतःला वारं घे, त्यामुळे जी हवा हलते तेवढी मला पुरेल. स्वामीजी ही गोष्ट सांगून पुढे असं म्हणायचे की किती वेळ हा पंखा स्वतःला वारं घेत फिरवणार. थोडा वेळ झाल्यावर त्याचा हात थकून गेला, हा हात झाल्यावर मग हा हात, तो झाल्यावर दुसरा हात. अगदी साधी पंख्यानी वारं घालायची सेवा असेल तरी इतकी सोपी नाही, त्याच्याकरता काहीतरी अंग मेहनत आहे. आलेल्या मंडळींना नुसता हात जोडायचा, नमस्कार करायचा आणि चला म्हणून आत आदरपूर्वक बसून घ्यायचं. असे जर हजार लोक तुमच्या कार्यक्रमाला येणार असतील तर तुम्ही थकून जाता. ही सेवा इतकी सोपी नाही, कोणतीच सेवा सोपी नाही. याच्यामध्ये शरीराची आटणीच होते, इंद्रियांची आटणी होते. द्वे देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्या अहिंसाच शारीरम तपो उच्यते असं भगवंतांनी सांगितलं. ही सगळी तप इथं अपेक्षित आहेत. याच्यामध्ये जे यम आणि नियम आहेत, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, हे ध्यानाला आवश्यक असे अशी मानसिक व्रत सांगितलेली आहेत. यम याचा अर्थ मानसिक व्रत. इथं त्याच्यातले दोन शब्द आले, ब्रह्मचर्या अहिंसाच. आणि खरं म्हणजे पाच यम आहेत, पाच नियम आहेत, तसं इथं दोन नियम आले, शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शारीर तपामध्ये शौच आणि ईश्वर प्रणिधान हे दोन नियम देखील आले. मला असं वाटतं की कुठलाही एक यम घेतला, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह, एक 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 विषय घेतला अहिंसा, हे मानसिक व्रत झालं. अहिंसा हे मानसिक व्रत झालं. पण हे मानसिक व्रत कसं आचरण करायचं, तर त्या अहिंसेमध्ये शौच असलं पाहिजे, निर्मळता असली पाहिजे, त्या अहिंसेमध्ये संतोष असला पाहिजे. अहिंसा हे तपासारखं असलं पाहिजे. अहिंसा हा स्वाध्याय देखील आहे आणि अहिंसा हा ईश्वर प्रणिधानाचा विषय देखील आहे. कारण अद्वैत तत्वज्ञानामध्ये हिंसा येत नाही. अशा रीतीने हे पाच जर प्रत्येक वेळेला लावून घेतले तर हे 25 गुण होतात. संतोष जर असेल तर तो संतोष हा शौच म्हणजे पवित्रतेपासून मिळणारा संतोष असा अपेक्षित आहे. मला असं वाटतं की हे तपाचं जे आचरण आहे आपल्या जीवनाच्या शुद्धीला तसा अंत नाही. जितकं जितकं शुद्ध जीवन जगता येईल तितकं तितकं जगावं. भगवंतांनी वाङ्मय तप म्हणून जे सांगितलं, अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रियहितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयं तप उच्यते, त्याच्यामध्ये अनुद्वेग म्हणजे उद्वेग निर्माण न होणारं असं बोलणं हे फार कठीण आहे. हे तप म्हणून सांगितलेलं आहे. जे एक व्यक्ति दुसऱ्या व्यक्तीशी ज्या पद्धतीने एकदम खेकसते अंगावर येते आपल्या भावनेपोटी आपल्याला एक वाटलं असेल म्हणून ओरडून बोलते असं काहीही करता येणार नाही एक प्रकारे परमात्म्याचा तो अपमान आहे किंवा उद्वेग निर्माण होईल म्हणजे वाटेल ते बोलणं स्वामीजी एक गोष्ट सांगत होते असत की एक मुलगा कोणाकोणाची प्रकृतीच असते तसं काही ताळतंत्र त्याच्या बोलण्याला नसे कोणतेही शब्द कसेही वापरत असे त्याला घेऊन जायचं म्हणजे त्याच्या वडिलांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहायचा त्याला एका लग्नाला ते घेऊन गेले तिथं मांडव वगैरे उभारलेला होता आणि बाकी मांडव उभारून बाकी थोडे वासे शिल्लक राहिलेले होते ते बाजूला एका बाजूला करून असे ठेवलेले होते एक 5-25 वासे बाजूला ठेवलेले होते तो जाता जाता वडिलांना मोठ्यांदा म्हणाला की हे बांबू इथं कशा करता म्हणून आणलेत ते म्हणाले की अरे याला बांबू म्हणायचं नाही बांबू हा शब्द वेगळा हे वासेत हे मांडव उभारण्यासाठी म्हणून लागतात आत गेल्यानंतर तिथं काही ग्रह यज्ञ चाललेला होता काय लाजा होम इत्यादी असे लग्नातले काय विधी होते तो म्हणाला इथंही अशी आग कशा करता लावली आहे चिता कशाला पेटवली आहे याला चिता म्हणत नाही तू जरा गप्प बस म्हणे मला एवढा पिंडा द्या एवढा भात द्या म्हणजे मी मढ्यासारखं पडून राहील बोलणं धडच नसणं ऐकलं की दुसऱ्याला उद्वेगच वाटला पाहिजे अशा प्रकारचं बोलणं नसावं सर्वसाधारणपणाने उद्वेग निर्माण होईल असे विषय बोलू नयेत असा सभ्य माणसांचा नियम आहे काही नाही दोन चार नातेवाईक जमले की काय केजरीवालला कुठलं जमतंय लबाड आहे इथपासून विषयाला सुरुवात करायची असा कुठला तरी एखादा विषय जो अस्वस्थ करेल महागाई किती वाढली आहे कुठला तरी भ्रष्टाचार आज माल कोणीतरी सांगत होतं फोन आला होता मला म्हणाला की शेवटी मेला म्हणलं कोण ते तंबाखू खाण्याचं दुष्परिणाम म्हणून आरआर पाटलांबद्दल म्हणत होते हे असं बोलू नये त्यांना कर्करोग झाला म्हणून मेला म्हणजे जेणेकरून धड बोलणंच नाही आपली भाषा आणि भाषा शुद्धी हा फार जपून वापरण्याचा विषय आहे म्हणून वाङ्मय तप देखील कष्टकारक असतं चांगला शब्द निवडून बोलणं विचार चांगला करणं आणि त्याला योग्य असा शब्द वापरून बोलणं बोलत असताना कोणालाही उद्वेग निर्माण होणार नाही याची काळजी घेत बोलणं आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू वाचाजीही असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी फार उत्तेजना नसावी वेग कोणताही नसावा बोलण्यामध्ये स्थिर आणि शांत असावं निंदा नसावी आशाळभूत बोलणं नसावं म्हणजे आपल्या बोलण्यानी आपण आशाळभूत आहोत असं वाटूही नये आणि दुसऱ्याला आशा लागेल असं खोटं बोलू नये आपण बोलतानाच बोलण्याबद्दल शंका येईल असं बोलू नये मी अशी मंडळी पाहिलेत की बोलतानाच हा बरोबर बोलत नाहीये चुकीचं बोलतोय असं वाटल्यावरून त्याला थोडे प्रश्न विचारले की कावतो कोणीतरी एखादा भेटतोच तुझं हे बरोबर नाहीये असं म्हणतो यांनी कधीतरी कुठेतरी ऐकलेलं असतं काहीतरी याचा समज असतो आणि खरं म्हणून बोलतो आणि ते खरं करता येत नाही काही केल्या आणि हमरी तुमरी त्याची कासाविषयी होते की कसं पटवून सांगू माझं हे खरं आहे पण ते खरं नसतं ते शंकास्पद बोलणं असतं किंवा प्रतारणा करणारं बोलणं दुसऱ्याचा अनुमान करणारं बोलणं, अपमान करणारं बोलणं, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत, ते सत्य असावं आणि प्रिय असावं आणि हितकर असावं. प्रिय असावं म्हणजे प्रेमाने बोलावं. सत्य बोलावं पण सत्य देखील प्रेमाने बोलावं आणि अनहित ज्या ठिकाणी होईल तिथं सत्य देखील मग तुम्हाला बोलायलाच पाहिजे असं नाही, मौन राहावं. जसं स्वामीजी म्हणायचे की त्यांचे एक नातेवाईक वयस्कर ते दुसऱ्या एका त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेले, त्या अगदी आजारी होत्या. यांचं वय ते म्हणायचे की यांचं वय 80 दरम्यान आणि त्यांचं वय त्याही अशा 70-75 होत्या. तिथं त्यांनी असं पाहिलं, म्हणाले जाईल ही, ही जाईल हे सांगायला तुम्ही कशाला पाहिजे, अशा वेळेला तुम्ही बोलू तरी नका. म्हणून वाङ्मय तपाचा देखील जेवढा विचार करू तेवढा थोडा आहे. स्वाध्याय म्हणजे ईश्वर दर्शनार्थ केलेला स्वाध्याय, शास्त्राभ्यास, श्रुती, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता यांचा अभ्यास, नामस्मरण म्हणजे स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये मौन देखील येतं, स्वाध्यायामध्ये नाम देखील येतं, स्वाध्यायामध्ये चिंतन देखील येतं, स्वाध्यायामध्ये ध्यान देखील येतं, ध्यानामध्ये देखील मौनाची गरज असते, मनरहिततेची गरज असते. मनरहित होणं म्हणजे मनानी देखील न बोलणं हे वाङ्मय तप आहे. ध्यान करणारा मनुष्य डोळे मिटून सगळे व्यवहार करतो, तो ऑफिसमध्ये जातो, तो बोलतो, तो कोणाला समज देतो, सगळं विचाराच्या अंगानी चालू असतं. तसंच मानस तप म्हणून सांगितलेलं आहे, मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धी इत्येतत तप मानस मुच्यते. पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामीजी, बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.